परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर सुत डिवाइन ग्रेस अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी महाराज श्रील प्रभुपाद की इस्कॉन विभूति संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टो नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद की श्री श्री राधा कृष्ण गोपिका श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की गंगा मैया जमुना मैया की तुलसी देवी भक्ति देवी कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की ग्रंथरा श्रीमद भागवतम की समवेत गौर भक्त वृंद की हिताय गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौरांग ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेष भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर्भक् उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी ग्रंथ श्रीमद् भागवतम स्कंद दूसरा अध्याय नौवा शीर्षक है भगवत कथनानुसार उत्तरे श्लोक क्रमांक पांच स आदिदेव जगताम परः गुरु स्वधिष्ण्यम आस्थाय शुश्रूक्षया ऐक्षत तां अध्यगच्छत दृशं अत्र सम्मतां प्रपंच निर्माण विधिः यया भवेत्। स आदिदेवो जगतां परो गुरु आदिदेवो जगतां परो गुरु स्वधिष्णमास्थाय शुश्रूक्षयक्षत स्वधिष्णमास्थाय शुश्रूक्षयक्षत ताम नाध्यगच्छदृशमत्र सम्मतां ताम नाध्यगच्छदृशमत्र सम्मतां प्रपंच निर्माण विधिर्यया भवेत् प्रपंच निर्माण विधिर्यया भवेत् आदिदेवो जगतां परो गुरु स्वधिष्णमास्थाय शुश्रूक्षयैक्षत ताम्नाद्यगच्छदृशमत्र सम्मतां प्रपंच निर्माण विधिर्यया भवेत् स आदिदेवो जगतां परो गुरु कमलासनाचे आस्थाय उगम स्थान जाणण्याकरिता शुश्रूक्षया सांसारिक व्यापाराची निर्मिती करण्यासाठी ऐक्षत विचार करू लागले ताम त्याविषयी नाही अध्यगच्छत समजू शकले दृशं दिशा अत्र तिथे సమ్మతాం యోగ్య మార్గ ప్రపంచ భౌతిక నిర్మాణ నిర్మాణ విధి విధి యయా జిక్కి హవి తిక్కి భవేద్ భావయా సవి. భాషాంతరణి తాత్పర్య శ్లోక ఉపాదించే ద్వారా భాషాంతర. प्रथम गुरु आणि ब्रह्मांडाचे सर्वश्रेष्ठ जीव असे ब्रह्मदेव आपल्या कमलासनाचे उगमस्थान शोधून काढू शकले नाहीत आणि ज्यावेळी त्यांनी भौतिक जगताची निर्मिती करण्याची इच्छा केली त्यावेळी त्यांना हेही समजले नाही की कोणत्या दिशेने कार्यास सुरुवात करावी अथवा अशा निर्मितीकरिता ते कोणताही विधी शोधून काढू शकले नाही. तात्पर्य हा श्लोक म्हणजे भगवंतांचे रूप व त्यांच्या धामाच्या दिव्य स्वभावाचे वर्णन करण्यापूर्वीची जणू प्रस्तावनाच आहे. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला अगोदरच सांगण्यात आले आहे की परम सत्य त्याच्या निजधामात निवास करते व त्यांना माया शक्ती स्पर्श देखील करू शकत नाही. म्हणून भगवत धाम म्हणजे केवळ दंतकथा नसून वैकुंठ लोक नामक तो एक भिन्न भिन्न प्रकारचा व दिव्य ग्रहांचा समूह आहे. या संबंधी सुद्धा या अध्यायात वर्णन आढळेल. भौतिक जग आणि त्यातील सामग्री यांच्याहून अतिशय वरच्या दिशेला स्थित असलेल्या परब्रह्माचे ज्ञान केवळ भक्ती योगाद्वारेच प्राप्त करता येते. ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीकरिता लागणारी शक्ती भक्ती योगाद्वारेच प्राप्त केली. निर्मिती करण्याबाबत ते गोंधळून गेले होते व त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचे उगम स्थाने शोधून काढता आले नव्हते. परंतु भक्ती योगाच्या माध्यमाने त्यांना हे सर्व ज्ञान प्राप्त झाले. भक्ती योगाने आपण भगवंतांना समजू शकतो व भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत असे समजल्यावर आपल्याला इतर प्रत्येक गोष्टीचे ज्ञान होऊ शकते. जो भगवंतांना जाणतो तो इतर सर्व काही जाणतो असे वेदात म्हटले आहे. ब्रह्मांडाचे प्रथम आध्यात्मिक गुरु सुद्धा भगवंतांच्या कृपेने ज्ञानवान झाले. तर मग भगवत कृपेशिवाय सर्व गोष्टींचे परिपूर्ण ज्ञान कोण प्राप्त करू शकेल? जर आपल्याला सर्व वस्तूंचे परिपूर्ण ज्ञान हवे असेल तर आपण भगवंतांच्या कृपेची अभिलाषा केली पाहिजे व याकरिता अन्य मार्ग नाही. स्वप्रयत्नांच्या बळावर ज्ञानप्राप्ती करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे. ओम ज्ञानतिमिरंधस ज्ञानांजनशलाखय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं ददाति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापरकमलम् श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथामितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सादिदेवो जगतां परो गुरु स्वधिष्णमास्थाय शिश्रुक्षयेक्षत. ताम नाद्य गच्छ दृशमत्र सम्मताम प्रपंच निर्माण विधिर यया भवे। प्रथम गुरु आणि ब्रह्मांडाचे सर्वश्रेष्ठ जीव असे ब्रह्मदेव आपल्या कमलासनाचे उगमस्थान शोधून काढू शकले नाहीत आणि ज्यावेळी त्यांनी भौतिक जगताची निर्मिती करण्याची इच्छा केली त्यावेळी त्यांना हेही समजले नाही की कोणत्या दिशेने कार्यास सुरुवात करावी अथवा अशा निर्मितीकरिता ते कोणताही विधी शोधून काढू शकले नाहीत। परीक्षित महाराज प्रश्न विचारत आहेत। आठव्या अध्यायातील नववा श्लोक सात आठ आणि नऊ या दोन श्लोकामध्ये ब्रह्मदेवांच्या या कमळ नाळाचं वर्णन येत आणि ते प्रश्न विचारत आहेत की ज्यांच्या उदरातून कमळनाळ निर्माण झाले त्या परमपुरुष भगवंतांचे त्यांच्या सामर्थ्य आणि परिमाणानुसार महाकाय असे शरीर असेल तर त्यांच्या व सामान्य जीवांच्या देहामध्ये विशेष असा कोणता भेद आहे। भौतिक उगमापासून नव्हे तर भगवंतांच्या नाभीतून उदय झालेल्या कमळातून जन्मलेले ब्रह्मदेव भौतिक जगतात जन्मलेल्या सर्वांचे निर्माता आहेत अर्थात भगवंतांच्या कृपेमुळेच ब्रह्मदेव त्यांचे रूप पाहू शकले। तर या प्रकारच्या प्रश्नाने आठव्या अध्यायामध्ये परीक्षित महाराज प्रत्येक गोष्ट सुखदेव गोस्वामींना विचारण्याचा प्रयत्न करतात आणि उत्तरादाखल या ठिकाणी सुखदेव गोस्वामी सांगतात की आदिदेव ब्रह्मांडाचे जगताम परो गुरु या ब्रह्मांडाचे आदि परब्रह्म या ब्रह्मांडाचे सर्वश्रेष्ठ देवता आहेत ब्रह्मदेव यांना देखील समजलं नाही की कमळासन ब्रह्मदेवांचं आणखीन एक नाव पण आहे। तर भक्तिविनोद ठाकूर पण भजनामध्ये वर्णन करतात कुठल्या भजनामध्ये एकन भुजिनो प्रभू त्यामध्ये वर्णन करतात की कमळासन ब्रह्मदेवांना पण सर्व काही ज्ञान सर्व प्राप्त झालं सुरुवातीला काहीच माहित नव्हतं। या ठिकाणी सुखदेव गोस्वामी सांगतायत की त्यांनाही त्यांचं उगमस्थान समजलं नाही। ज्या वेळेला भगवंतांच्या नाभी कमळातून कमळ निर्माण झालं आणि मग त्यावर ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेव त्यांनी ज्या वेळेला डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला काय दिसलं सर्वत्र अंधकार काहीच नाही। विचार करा आपली अशी परिस्थिती असेल तर आपण एकाकी आहोत एका ठिकाणी अगदी आकाशात वर आजूबाजूला काहीच नाहीये काय परिस्थिती झाली असेल। तर थोडक्यात तशी प्रथम जीव ब्रह्मदेवांची परिस्थिती झाली घाबरून गेले ते आपण एकाकी समजा साधे आपल्याच घरातल्या एका खोलीमध्ये जरी असलो तरी सुद्धा आपण घाबरून जातो। तर मग ब्रह्मांडामध्ये ज्या ठिकाणी माहित पण नाही आपल्याला कुठे आहोत तशा ठिकाणी एकटेच आपण असेल तरी सुद्धा त्यावेळेला कशी भीती वाटेल आपल्याला। तसं कोणी निर्मितीमध्ये नाहीये एकही जीवात्मा नाही संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आणि भगवंतांच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड आली त्या एका ब्रह्मांडामध्ये भगवंत पहिला आले त्यांच्या नाभिकमळातून किती उंच ते नाभिकमळ गेलं असेल त्यानंतर त्या संपूर्ण नाळेमध्ये सर्व 14 भुवन आहेत आणि त्याच्यावर ब्रह्मदेवांचं कमळ आहे आसन आणि त्यावर ब्रह्मदेव बसलेले आहेत आणि आजूबाजूला सर्वत्र केवळ आकाश काहीच नाहीये पाणीच पाणी आकाश पाणी वगैरे याच प्रकारे सगळं काही दिसतंय कोणी दुसरा जीव नाही अशी परिस्थिती किती भयानक असेल। कधी कधी मायावादी या प्रकारे स्थिर राहण्याचा प्रयत्न करतात एका ठिकाणी जाऊन आपण शांत राहावं आजूबाजूला कोणीच नको। परवाच एक भक्त सांगत होते की एका भक्तांना विचारला की महाराजांना बोलते कुठल्या एका महाराजांना म्हणाले तुम्ही या ठिकाणी गोवा गोव्याला या खूप चांगलं ठिकाण आहे तुमची सगळी व्यवस्था करेन, सर्व भक्त आहेत तुमची काळजी घ्यायला, तर तुम्ही तिथे या आराम करण्यासाठी. ते म्हणाले नको, मला डिओटी फ्री झोन पाहिजे. मला असं स्थान द्या ज्या ठिकाणी कोणी भक्त आजूबाजूला नको. थोडक्यात म्हटलं तर आधी दासिक त्रास, जो म्हणतात भक्तांकडून होणारा त्रास, तो मला अजिबात नकोय. भक्त जे सतत सेवा करायला येतात आपल्याकडे सारखं आजूबाजूला, काय करू असं करू, तर ते सगळं काही मला नकोय. तर या प्रकारे एक अशी निवांत जागा प्रत्येकाला हवी असते, पण अशी प्राप्त केल्यानंतर आपण संतुष्ट राहणार नाही कधी. ज्या ठिकाणी आपले परम स्रोत भगवान श्रीकृष्ण एकटे कधी राहत नाहीत. श्रील प्रभुपादांनी ज्या वेळेला पहिल्यांदा भक्तांना भगवंतांची सुंदर चित्र रंगकाम करण्यासाठी सांगितलं, त्यांनी काढली, आणि त्यावेळेला केवळ कृष्ण एकटे दाखवायचे. प्रभुपाद म्हणाले नाही, कृष्ण कधी एकटे राहत नाहीत. त्यांच्याबरोबर एक तर राधाराणी असेल, इतर मंजरी गोपी असतील, किंवा त्या ठिकाणचे वृक्ष वेली पशु पक्षी असतील, हे गोलोक वृंदावन आहे. भगवान कधी एकटे नाहीत, त्यांच्याबरोबर नेहमी काहीतरी त्यांचे सवंगडी असतात, किंवा त्यांच्या तरीकर साज सामुग्री असते. भगवान कधी एकटे नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जीव जाण्याची इच्छा करतो, कारण तो या सगळ्या व्यापातून भेटलेला असतो. किंवा अशा ठिकाणी गेल्यानंतर ती त्याची स्वाभाविक स्थिती नाहीये, मग तो घाबरूनच जाणार. तसं ब्रह्मदेवांची स्थिती झाली आणि ते शोधून काढू शकले नाहीत, मी कुठे आहे, काय काय करायचंय आता वगैरे. त्यानंतर सांगतात की त्यांना हे पण कळालं नाही की तुमचं काम काय. तसं याचं थोडक्यात वर्णन करता येईल, उदाहरण देता येईल की तुम्हाला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागलेली आहे आणि तिथे तुम्हाला पाठवलंय, सांगितलं ही समोर दिसते ती तुमची केबिन आहे, ही चावी आहे, जायचं आतमध्ये बसायचं. तुम्ही गेलात बसलात आणि तुम्हाला सांगितलंच नाही की काय करायचंय, काय परिस्थिती होईल, केवळ बसून राहाल नाही, तर काहीतरी जॉब डिस्क्रिप्शन पाहिजे, तुमच्या कार्याचं विश्लेषण पाहिजे, काय नेमकं केलं पाहिजे, कुठल्या वेळेपासून कुठल्या वेळेपर्यंत. हे सगळं जेव्हापर्यंत आपल्याला मिळत नाही आपण काही कार्य करू शकत नाही. तस ब्रह्मदेवांची स्थिती झाली, ते आले पण त्यांना माहित नाही मी काय करायचंय. त्यानंतर इथे लगेच पुढची पायरी घेतायत सुखदेव गोस्वामी की हा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता. पुढचा प्रश्न काय की ठीक आहे, जगाची निर्मिती करायची, दय्यम सृष्टीची निर्मिती करायची आहे, मग त्यावेळेला कुठल्या दिशेने ती सुरुवात करायची हेही त्यांना माहित नाही. तर कित्येक वेळेला सामान्य लोकांना सर्व काही दिलेलं असतं, कुठलं कार्य कसं करायचं, आज या वेळेला हे कार्य करायचं, या वेळेला हे कार्य करायचं वगैरे वगैरे. तर त्याच्या मागे कुठलं तरी एक मास्टर ब्रेन असतं, कुठलं तरी एक बुद्धिमान व्यक्तीचं कार्य असतं की त्यांनी सगळं काही आखून देणं, म्हणजे शेवट जो फायनल प्रॉडक्ट जे काय येतं ते मग परिपूर्णता, त्या जे अपेक्षित आहे ते आपल्याला मिळतं. कारच्या संपूर्ण असेंब्ली सेक्शनमध्ये जर गेलात तर कित्येकांना केवळ एकच काम असतं दिवसभर, स्क्रू टाईट करायचं, पण ते काय करायचं, कशासाठी करायचं, कुठे जातो काहीच कळत नाही, पण ते करत असतात, आयुष्यभर करत असतात. पण नंतर समजते की आपल्या कारखान्यातून ही गाडी येते, त्याच्या आतमध्ये मी हा स्क्रू टाईट केलेला आहे. तर या प्रकारे असेंब्ली लाईनमध्ये जसं सामान्य लोकांना हे काम दिलेलं असतं, पण त्याच्या मागचं काम मात्र परिपूर्ण असतं की कुठल्या कोणत्या वेळी काय केलं पाहिजे. तर तशा प्रकारे ब्रह्मदेवांना असा संपूर्ण तक्ता दिलेला असतो कसा करायचा, पण जर सुरुवातच माहित नाहीये, सगळं काही सांगितलं की तुम्हाला कार निर्माण करायची आहे, पण जर साध्या लोकांना दिला तर कोणाला कळणार नाही की काय करायचं ते, पण बुद्धिमान असेल त्याला लगेच कळेल कुठली गोष्ट आहे, कशी झालेली आहे. तसं ब्रह्मदेवाने केवळ सांगितलं गेलं पण परिपूर्ण बुद्धी दिली नाही भगवंतांनी की आता काय करायचंय. मार्ग सांगितला नाही. तस या ठिकाणी ते संभ्रमात पडलेले आहेत की अशी निर्मिती याची विधी कशी शोधून काढली पाहिजे. आता मग त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये 6व्या श्लोकामध्ये उद्या याबद्दल चर्चा येईल. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद ब्रह्मदेवांचा संभ्रम कसा दूर होईल याबद्दल सांगतात. तर आजचा तो विषय नाहीये. आपण केवळ श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काही गोष्टी सांगितल्यात त्यावर आज चर्चा करूया. तर प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की एक प्रस्तावना आहे भगवंतांचं रूप, त्यांचं धाम, त्याचा दिव्य स्वभाव याचं वर्णन करणार. आणि त्याचबरोबर म्हणतात की भगवंतांचं वैकुंठ लोक हे कसं असेल त्याबद्दलही सांगतायत. तर पुढे आपल्याला वर्णन हे येईल, पण आपण आज दुसरा जो पॅराग्राफ आहे, दुसरा परिच्छेद आहे, त्यावर चर्चा करू. भौतिक जग आणि त्यातील सामग्री यांच्याबद्दलचं ज्ञान श्रील प्रभुपाद सांगतात केवळ एकाच मार्गाने प्राप्त होऊ शकतं. कोणता मार्ग आहे तो? भक्ती योग. तर तसं पाहिलं तर ज्ञानमार्गाने पण प्राप्त होऊ शकतं, पण शक्य नाही. नेती 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 या प्रकारे ही प्रक्रिया जाते की हे नाही हे नाही हे नाही हे वगैरे वगैरे. तर कित्येक वेळेला वैज्ञानिकांबद्दल श्रील प्रभुपाद सांगतात की वैज्ञानिक आज एक काहीतरी निष्कर्ष काढतात, पण काही कालांतरानंतर दुसरा वैज्ञानिक काहीतरी शोध लावतो आणि मग निष्कर्ष निघतो की पूर्वीचा सिद्धांत चुकीचा होता, आत्ताचा बरोबर आहे. मग प्रभुपादांनी प्रश्न विचारला की मग असं असेल तर भविष्यामध्ये हा सिद्धांत आज जो परिपूर्ण मानला गेलाय तो का बरं खोडून काढला जाणार नाही? तोही भविष्यात खोटाच ठरेल, भविष्यामध्ये दुसरा आणखीन एक सिद्धांत येईल. तर अशी ही शृंखलाच चालू राहील. म्हणजे तुम्ही केवळ हे नाही ते हे नाही ते हे नाही ते असंच करत जाणार का? तर या प्रकारे हे परिपूर्ण विज्ञान नाही. पूर्ण विज्ञान म्हणजे ज्याचा शोध कधी लागलेला नाही. तर भक्ती स्वरूप दामोदर महाराज जे एक मोठे सायंटिस्ट होते त्यांच्या वर्णनामध्ये येतं की प्रभुपादाने त्यांना आज्ञा दिली की भक्ती वेदांत इन्स्टिट्यूट एक संस्था स्थापन कर जी वैज्ञानिकांना प्रचार करेल, शास्त्रज्ञांना प्रचार करेल. आणि मग त्यांनी स्थापन म्हणाले ठीक आहे प्रभुपाद आम्ही तुमचं नाव देतो आधी, मला काय हरकत नाही. मग ते म्हणाले भक्ती वेदांत रिसर्च इन्स्टिट्यूट BRI. प्रभुपाद म्हणाले नो, रिसर्च हा शब्द वैदिक शास्त्रात नाही, रिसर्च काढून टाक. हे तुमच्या वैज्ञानिक रिसर्च करतात, शोध कार्य सगळं वैज्ञानिक करतायत, रिसर्च रिसर्च नुसतं. पण वैदिक शास्त्रामध्ये रिसर्च नाही, केवळ ज्ञान प्राप्त करायचं, रिसर्च करत बसायचं नाही. म्हणून प्रभुपादांनी रिसर्च शब्द काढून टाकला. मग त्याचं झालं भक्ती वेदांत इन्स्टिट्यूट BI. या प्रकारे हे ज्ञान काही संशोधनाने प्राप्त होणार नाहीये. हे ज्ञान केवळ एका मार्गाने, ते सांगतात थेट प्रभुपाद की भक्तियोगाने. आता ते कसं प्राप्त करता येईल भक्तियोगाने? तर याचे अनेक उपाय आहेत. श्री ईशोपनिषदामध्ये प्रभुपाद अगदी थोडक्यात सांगतात प्रत्यक्ष प्रमाण शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण हे तीन ज्ञानप्राप्तीचे मार्ग आहेत. प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे आपण सगळं ज्ञान प्राप्त करू शकत नाही, अपरिपूर्ण राहतं, कारण आपले इंद्रिय दूषित आहेत. अनुमान प्रमाण हे देखील याच प्रकारे आहे, याचंही वर्णन असंच येतं. तर केवळ अनुमान करत तर्क करत करत आपण कुठपर्यंत जाणार? आपली बुद्धी जेवढी मर्यादित आहे तिथपर्यंतच. आज आपण एखादी गोष्ट या प्रकारे पाहतो, पण दुसरी बाजू जर बघितली तर परिपूर्ण वेगळी असेल, पूर्णपणे वेगळी. तर म्हणून अनुमानही व्यवस्थित काढता येणार नाही. दिसताना वस्तू अशी दिसेल, पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर पूर्णपणे वेगळी असू शकते. म्हणून शब्द प्रमाण याला वैदिक शास्त्रामध्ये परिपूर्णता मान, वैदिक शास्त्रानुसार सांगितलेलं आहे की हा परिपूर्ण ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे शब्द प्रमाण म्हणजे वैदिक शास्त्र, जी भगवंतानी आपल्याला ज्ञान दिलेली आहेत, भगवंतानी जी आपल्याला दिलेली आहेत ती वैदिक शास्त्र, त्याकडून आपलं केवळ आकलन करायचं, आपण समजून घ्यायचं जसं सांगितलं आहे तसं. तर याला शब्द प्रमाण म्हणतात. तर याच्यावरही आणखीन एक अनेक विश्लेषण आहेत की खऱ्या अर्थानं तिन्ही पण ज्ञानप्राप्तीचे मार्ग आपल्या जीवनात असले पाहिजे. केवळ शब्द प्रमाणाने आपण जाणलं पण प्रत्यक्ष प्रमाणाला पण महत्व आहे. जसं आपण म्हणतो जप केल्यानं आपल्याला समाधान लाभतं, पण नुसतं म्हणून चालत नाही, ऐकून चालत नाही, प्रत्यक्षात घेतलं पाहिजे ना. प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर भक्ती मार्ग हा सर्वांना आनंद देणार आहे. नुसतं म्हटल्यानं समजेल का तुम्हाला? नुसतं म्हटलं की भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर सर्व काही तुम्हाला मिळून जाईल. सर्व काही म्हणजे काय? सर्व काही मिळेल. मग आता भौतिक आध्यात्मिक सर्व काही मिळणार आहे, पण नुसतं विश्वास ठेवाल शब्दावर. पण प्रत्यक्षात जर आलं नाही तर मग काय म्हणाल? एकदा दोनदा प्रवचन ऐकाल, नंतर म्हणणार आहे नुसते बोलणारे आहेत, काही प्राप्त काय होत नाही. तर म्हणून प्रत्यक्षाला पण त्या ठिकाणी महत्व आहे. तर एक सुंदर पुस्तक आहे स्तोत्र महाराजांनी लिहिलं, तर त्याच्यामध्ये हे वर्णन करतात की हा अनुभव प्रत्यक्ष पण आपण घेतला पाहिजे आणि मिळतो भक्तियोगामध्ये. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला भौतिक वस्तू पण मिळतील भगवंतांच्या कृपेनं, आणि प्रत्यक्षात तुम्हाला तो अनुभव पण येईल. या प्रकारे भक्तियोगाचं वर्णन आहे, प्रत्यक्ष अवगमन धर्म्यम. म्हणून तर या ठिकाणी केवळ शब्द प्रमाण महत्वाचं आहे ज्ञानप्राप्तीसाठी, पण प्रत्यक्षात पण त्याचा अनुभव आला पाहिजे. तस या ठिकाणी म्हटलेलं आहे की भक्तियोगाद्वारे परिपूर्णता मिळते आपल्याला, ती याच प्रकारे. केवळ ऐकल्यानं ज्ञान मिळतं, पण त्या ज्ञानाचा उपयोग, त्या ज्ञानाचा अनुभव आपल्याला कसा प्राप्त होणार, तो घेण्यासाठी आपल्याला भक्ती मार्ग महत्वाचा आहे. त्या भक्तियोगामध्ये संलग्न होणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जे विधी नियम सांगितलेले आहेत त्या प्रकारे आपण जर त्या मार्गामध्ये लागलो तेव्हा मग कळेल की शब्दप्रमाणे खरं आहे, शब्दप्रमाणे सत्य आहे, जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो. म्हणून इथं सांगितलेलं असल्याप्रमाणे की सगळ्या सर्व गोष्टींचं ज्ञान, चराचराचं ज्ञान आपल्याला भक्तियोगाने प्राप्त होईल. म्हणून भगवद्गीतेनुसार आपण थोडक्यात या ज्ञानाची माहिती बघू. ज्ञानाच्या तीन पातळ्या सांगितलेल्या आहेत. पहिली पातळी आहे गुह्य ज्ञान, दुसरं आहे गुह्य तर ज्ञान म्हणजे त्याच्यावर उच्च, आणि तिसरं आहे गुह्य तरम. तर हे तीन सुपरलेटिव्ह डिग्री किंवा काय म्हणतात मराठीमध्ये, याला विसरून गेलो व्याकरण नाही, कनिष्ठ मध्यम नाही, एक चांगलं अधिक चांगलं आणि उत्तम, तर याला मराठीमध्ये काय म्हणतात? होय हो सगळेच इंग्रजी आहेत आपण, मराठी कोणीतरी आहे का? ठीक आहे, शोधून काढूया आपण. तर याला थोडक्यात समजलं असेल काय म्हणायचंय, की चांगलं अधिक चांगलं आणि उत्तम, चांगलं उत्तम सर्वोत्तम, ठीक आहे. तर या प्रकारे हे ज्ञान गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतरम हे संस्कृत प्रमाणे याला उच्च याच्याप्रमाणे घेऊन जातं. तर गुह्य ज्ञान हे ज्ञानाच्या पातळ्या आहेत, आपण कसं समजून घ्यायचं. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात 18 अध्यायात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रज. हे तिन्ही ज्ञान आहे आपल्याला गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम, पण या तिन्हींचा उद्देश हा जर भगवंतांची शुद्ध भक्ती नसेल तर मग उपयोग नाही. किंवा दुसऱ्या अर्थाने म्हणतात भगवद्गीतेचं ज्ञान या प्रकारे जर आपण घेतलं तर आपल्याला भगवंतांची विशुद्ध भक्ती प्राप्त होते. म्हणजे याचा उद्देश हा एकच आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सांगतात ब्रह्म परमात्मा आणि भगवान साक्षात्कार म्हणजे गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम साक्षात्कार हे ज्ञान मिळणं. तर म्हणून गुह्य ज्ञान हा दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे, ज्यामध्ये आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे, आत्मा कोण आहे आणि हे भौतिक जगत काय आहे. थोडक्यात दिव्य आणि भौतिक यामधला भेद म्हणजे गुह्य ज्ञान झालं, जे सामान्य प्रकारे बाहेरच्या जगात नाही मिळत आपल्याला. बाहेरच्या जगातलं ज्ञान केवळ भौतिक ज्ञान आहे, म्हणून जिथे भौतिक विज्ञान संपतं तिथे आध्यात्मिक ज्ञान सुरू होतं, म्हणजेच आत्म्याबद्दलचं ज्ञान, दिव्य ज्ञान. गुह्यतर ज्ञान म्हणजे काय, ज्या ठिकाणी भगवंतांबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, भगवंत आणि भगवंतांच्या अचिंत्य शक्तीबद्दलचं ज्ञान सांगितलेलं आहे, याला गुह्यतर ज्ञान. आणि गुह्यतम ज्ञान म्हणजे ज्या ठिकाणी शुद्ध भक्तीचं वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे अहेतुकी अप्रतिहता भक्ती आपल्याला मिळवून देण्याचं कार्य या ज्ञानाच्या पातळीमधून आपल्याला मिळतं. म्हणून गुह्य ज्ञानबद्दल आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायात श्रील प्रभुपाद पहिलाच याच्यामध्ये अर्जुनाला हे ज्ञान द्यायला सुरुवात करतात. अर्जुन सगळं काही जे आपले विचार मांडतो हे सगळे भौतिक स्तरावरचे आहेत, त्याने आत्म्याबद्दल कधी विचार केला नव्हता. त्याला वाटत होतं मी केलाय पण नाही, म्हणून कित्येक वेळेला शरीर आणि आत्म्यामध्ये भेद समजत नाही आपल्याला, आपण केवळ त्यामध्ये जखडून जातो. किंवा आपल्याला वाटतं की शरीराचा धर्म, शारीरिक सर्व काही, शारीरिक जे काय आहे तेच सर्वोत्तम आहे, त्याच्या पलीकडे आपण कधी जात नाही. म्हणून हे गुह्य ज्ञान आपल्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही यामधील भेद काय आहे नेमका, तो जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा मग खऱ्या अर्थानं ज्ञानाची सुरुवात होते, ज्ञानप्राप्तीला सुरुवात होते. म्हणून पहिल्यांदा आपल्याला इस्कॉन मध्ये किंवा अशा आध्यात्मिक मार्गामध्ये आलो की आपल्याला माहिती आहे, कालच अद्वैत कृष्णगुरु सांगत होते, पहिला आत्मा म्हणजे आपण काय म्हणत होतो, काहीतरी भूत प्रेत पिशाच असेल, त्याच्या पलीकडे आत्मा म्हणजे काय आपल्याला माहित नव्हतं. आत्मा म्हणजे भीतीदायक शब्द होता आपल्यासाठी, पण नंतर कळालं की आपणच आत्मा आहोत. आणि भगवंत पण याला म्हणतात भूत. भूत म्हणजे हा शब्द जीवात्म्याला संबोधतो, आपण सर्व भूत आहोत. तर अशा प्रकारे किती शब्दाचं अपभ्रंश होतो बघा प्रत्येक भाषेमध्ये वगैरे, तर तसा भीतीदायक शब्द होता पण नाही. तशाच प्रकारे आत्म्याबद्दलचं ज्ञान आणि भौतिक जगाबद्दलचं ज्ञान म्हणजे गुह्य ज्ञान आहे. नत्वेवाहम जातून आसम नत्वम नेमे जनाधिपा. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला त्या ठिकाणी पहिल्यांदाच सांगतात की हे बघा, हे पा अर्जुन, मी आणि आपण सर्वजण हे सर्व राजे जे काही इथं जमलेले आहेत प्रत्येकाला वैयक्तिक अस्तित्व आहे. आणि कसं अस्तित्व आहे, शाश्वत, ते कधीच एक होऊ शकत नाहीत, सर्व भिन्न लोक आहेत, आत्मा आहेत. आणि लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जरा. शारीरिक स्तरावर आत्मा कधी बाल बालक, कधी तरुण आणि कधी म्हातारा वाटेल, पण तसं नाही, बाह्य स्तरावर आहे. जो कोणी आता बाह्य स्तरावर बघतो तो नेहमी गोंधळून जाणार. चित्र जर चालत असेल त्याला माहित नाही की फिल्म कशी जाते, तर मग तो नेहमी गोंधळून जाणार की कसं चालतं बाबा हे सगळं, अरे सगळे हलतायत, माझ्या अंग सिंह येईल आपल्या अंगावर वगैरे वगैरे. पण ज्याला माहिती आहे मागून सगळं रोल फिरतोय, प्रकाशामधून हे सगळं आपल्याला दिसतंय, मग त्याला खरं ज्ञान आहे, तो कधी गोंधळून जात नाही. लोक कित्येक वेळेला आम्हाला म्हणायचे की पैसे देऊन रडायला कशाला सिनेमा बघायला जायचं, काहीतरी त्याच्यामधून आनंद मिळाला. काही लोक भीती घेण्यासाठी स्वतःवर सिनेमा बघतात, भीतीदायक सिनेमा. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे लोकांना काहीतरी पाहिजे असतं, पैसे देऊन ते खरेदी करतात. तर ज्याला माहिती आहे की हे सगळं काही पडद्यावरचं तात्पुरतं आहे, तर मग तो कधीच गोंधळून जाणार नाही. तसं धीर मनुष्य बाह्य रूपामध्ये शरीर बदललेलं दिसतं पण वाटतं की आत्मा बदलतोय, पण भगवान सांगतात आत्मा बदलत नाही, हा शरीर सोडून दुसरा शरीर घेईल, त्याच्यानंतर अशी स्थित्यंतरही चालूच राहतात. हे ज्ञान समजून घे. भौतिक शरीर त्याच्यामध्ये बदल होत जाईल पण आत्म्यामध्ये कधी बदल होत नाही. हे ज्ञान म्हणजे गुह्य ज्ञान. आता याच्यामध्ये आणखीन भरपूर विश्लेषणात्मक आपण विचार करू शकतो पण आज वेळ थोडाच आहे, त्यामुळे आपण एवढी चर्चा करू. त्यानंतर गुह्यतर ज्ञान, यामध्ये भगवान आणि भगवंतांच्या अचिंत्य शक्ती यांच्याबद्दलचं ज्ञान म्हणजे गुह्यतर ज्ञान. अजोपी सन पहिल्यांदाच भगवान सांगतात या ठिकाणी चौथ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की कसं माझं अस्तित्व काय आहे, मी कृष्ण आहे तर मी कसा आहे पहा. अज अपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वर ओपी सन. याच्या आधी भगवंतांनी आपल्याबद्दल कधी परिपूर्णरित्या सांगितलं नाही की मी कोण आहे काय वगैरे, तर इथं पहिल्यांदाच सांगितलं अज अपी मी पहा मी अजन्म आहे, अव्यय आहे, माझा कधी क्षय होत नाही. वायात करे लोक ह्याच केवळ गोष्टी पाहत असतात, कोणाचा जन्म होतो कोणाचा मृत्यू होतो, म्हणून आपल्याला वाटतं की आपलाही जन्म होणार मृत्यू होणार. तसंच ज्या ज्या गोष्टी या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहेत या सगळ्या आता जन्म घेत आहेत मरत आहेत, जन्म घेत आहेत मरत आहेत, याच चक्रामधून चालतायत. तसंच भगवंतही असेच आहेत, ते कधी जन्म घेतात कधी मरतात, कधी जन्म घेतात मरतात. म्हणून भगवान पहिल्यांदा सांगतायत स्वतःबद्दलचं ज्ञान, पहा तू तर मरणार नाहीच आहेस, नत्वेवाहम जातुना असम, तूही शाश्वत आहेस, त्यावर माझं अस्तित्व पहा कसं आहे. अव्यय आत्मा मी कधी अव्यय होत नाही, माझा कधी जन्म होत नाही. एवढंच नव्हे भूतानाम ईश्वरोपी सन, कि मी सर्व या प्राणी मात्रांचा ईश्वर आहे. म्हणून अशा प्रकारे संभवाम्यात्म मायया, मी माझ्या दिव्य माया शक्तीनं या जगामध्ये अवतीर्ण होतो, माझा कधी जन्म नाही होत, मी माझ्या स्वेच्छेनं येतो, एक असं दिव्य स्वरूप घेऊन येतो. आपल्यासारखं काहीतरी आच्छादन घेऊन येत नाही तर दिव्य स्वरूप घेऊन या ठिकाणी येत. म्हणून भगवान सांगतात पुढे माझ्या जन्माचं काय बरं, माझ्या अवताराचं प्रयोजन काय आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवाम्यात युगे युगे. तर भुर्जन प्रभू परवा सांगत होते की खूप सुंदर वर्णन केलं त्याने, परित्राणाय साधूनां, भगवंतांनी जेव्हा विचार केला की माझ्या अवताराचं कारण काय आहे बरं, तर पहिलीच गोष्ट भगवंतांनी ही का सांगितली परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, तर पहिला हे का नाही सांगितलं मी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आधी येतो, किंवा म्हटलं नाही विनाशाय च दुष्कृतां परित्राणाय साधूनां असं नाही म्हटलं. तर परित्राणाय साधूनां का म्हटलं, ते म्हणाले भगवंत इतके कनवाळू आहेत त्यांना भक्तांचे अश्रू पाहवत नाहीत, की भक्त त्रासात असले की भगवंतांना ते सहन होत नाही, म्हणून ते म्हणतात की पहिला आम्ही साधूंचं रक्षण करण्यासाठी येतो. आणि त्यावेळेला दुसरी कार्य काय आहेत की विनाशायचं दुष्कृताम आणि धर्माची स्थापना वगैरे वगैरे. तर हा भगवंतांचा एक दयाळू स्वभाव आहे त्याचं इथं या ठिकाणी आपल्याला प्रात्यक्षिक दिसतं. त्यानंतर भगवान पूर्णरित्या सांगतात की माझं जन्म आणि कर्म काय, जन्म कर्म च मे दिव्यम एवम यो व्यक्ती तत्वतः तत्वादेहम पुनर्जन्म नैती मामेती स्वर्जन. हे खरं ज्ञान समजून घ्यायचंय, हे गुह्यतर ज्ञान आहे. इथं केवळ वर्करने सांगितलेलं आहे, तू जाणून घे फक्त की माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे. हे जो कोणी जाणतो तत्वादेहम केवळ जाणल्यानंच तो या पुन्हा भौतिक जगात येत नाही. किती शक्ती आहे भगवंतांच्या केवळ ज्ञानामध्ये. बाहेरच्या जगातलं ज्ञान जरी आपण जाणलो, H2O म्हणजे पाणी, H2O म्हणजे पाणी, म्हणजे काय पाणी मिळणार आहे आपल्याला नाही मिळत, तान भागणार आहे नाही भागत, पण या ठिकाणी केवळ हे ज्ञान जाणल्यानं श्रवण केल्यानंच आपल्याला मुक्ती मिळते. आपण कधी या भौतिक जगात येत नाही. म्हणून भागवत आम्हाला शास्त्र ह्याचा केवळ एक शब्द प्रभुपाद सांगतात, एक शब्द जर कोणी प्रामाणिकपणे ऐकला असेल तर त्याच्या भक्ती मार्गाला सुरुवात झाली, तो कधी पुन्हा या भौतिक जगाच्या उलट मार्गाकडे कधी येत नाही. इतकी शक्ती आहे एकेका शब्दामध्ये. तर अशा प्रकारे भगवान पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की माझा आणि जीवात्म्याचा कसा संबंध आहे ते वर्णन करतात. की मी माझे जे शाश्वत अंश आहेत, माझं जन्म आणि कर्म सगळं दिव्य असलं तरी सुद्धा भगवान तू अर्जुन तू जाणून घे. तशाच प्रकारे आपल्या शक्तींचं पण वर्णन, भगवंतांच्या शक्तींचं वर्णन हे पण गुह्यतर ज्ञानामध्ये येत. भूमी रापो अनलो वायू खम मनोबुद्धी रेवच. तर या सगळ्या भौतिक जगाचं ज्ञान एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून टाकलं. आपण कितीही जरी या भौतिक पदार्थ विज्ञानाचा अभ्यास करत गेलो तरी सुद्धा आपल्याला परिपूर्णता कधी मिळणार नाही. भूमी आप पाणी हे दोन आपण पाहू शकतो, नंतर वायू पाहू शकत नाही आपण, अग्नी केवळ पाहू शकतो पण त्याचा भास वायूचा. अशा परत जेवढ्या सूक्ष्म गोष्टी होत जातील तस तसा अभ्यास कठीण होत जातो. म्हणून पदार्थ विज्ञान केवळ तीनच गोष्टींविषयी आहे, भूमीबद्दल जळाबद्दल आणि अग्नीबद्दल थोडंफार वायूमध्ये. पण परिपूर्ण काही गोष्टी आहेत कशा आहेत काही माहित नाही. निर्माण करणं तर दूरच, अभ्यास पण कठीण आहे त्याचा. पण संपूर्ण भौतिक जगाचं ज्ञान एकाच श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून टाकलं. आणि एवढंच नव्हे त्याचा चढताक्रम पण सांगितला, सगळं काही व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे कसं याच्यामध्ये या सगळ्याचं अस्तित्व कसं आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये लगेच सांगितलं अपरेयम इतस्त्वन्या प्रकृती विद्धीमे पराम. आणि याच्या पलीकडं अशी एक शक्ती आहे जी या भौतिक जगाच्या पलीकडे, जिला म्हणतात दिव्य, त्याला म्हणतात आध्यात्मिक. अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती झालेली आहे ही भगवंतांची शक्ती आहे. हे गुह्यतर ज्ञान आहे. आणि त्यानंतर गुह्यतम म्हणजे राजविद्या राजगुह्यम. तसं हे गुह्य ज्ञान परिपूर्ण ज्ञान म्हणजे राजविद्या भक्तिमार्ग. जोपर्यंत या ज्ञानामध्ये आपण येत नाही, भक्तिमार्गामध्ये जोपर्यंत आपण लागत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की भगवंतांचं ज्ञान परिपूर्ण ज्ञान काय आहे वगैरे. तर म्हणून वर्णन पण आपण बघू शकतो प्रत्येक वेळेला जो भक्तिमार्गामध्ये आहे त्याला आणखीन काही करायची आवश्यकता नाही. एका श्लोकामध्ये समजून घेईल अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते. भगवान सांगतात आणि त्याचा विश्वास बसतो, तो विचार करत बसत नाही की कसा खरोखर भगवंतांपासून आलाय का वगैरे. नाही, पण जो ज्ञानी आहे तो मग त्या श्रीमंत व्यापाऱ्यासारखा आहे, श्रीमंत बुद्धिमान पंडितासारखा आहे. त्याला हे देखील कळत नाही की सुईचा छिद्रामधून हत्ती जातो, पण साधा तांबार आहे तो मात्र सहज मान्य करतो. बरोबर आहे, भगवान करू शकतात. त्याने एका छोट्याशा बियामध्ये एवढा मोठा बीमध्ये एवढा मोठा वटवृक्ष भगवंत आणू शकतात, तर मग का नाही याच्यामध्ये येऊ शकत. हे काय असाध्य आहे भगवंतांसाठी. तर हे भक्तिमार्ग आहे. लोकांना बाहेर बाह्यकारी लोकांना वाटेल की हा केवळ एक भावनेचा प्रश्न आहे, केवळ मानायचं, प्रत्यक्षामध्ये नाही, केवळ मानायचं ठीक आहे. पण तसं नाही, भक्तिमार्गामध्ये जेव्हा लागतो व्यक्ती ज्यामध्ये संलग्न होतो त्यावेळेला त्याला केवळ मानत नाही तो, त्याचा पूर्ण दृढ विश्वास असतो त्यावर की भगवंत अशा अचिंत्य गोष्टी करू शकतात, हे शक्य आहे. म्हणून या भक्तिमार्गामध्ये लागणं, ज्ञानप्राप्ती मिळवणं शेवटचा मुद्दा. 13 अध्यायामध्ये ज्या वेळेला भगवान वर्णन करतात ज्ञानाचे वेगवेगळे 20 स्तर, त्यामध्ये सांगतात नम्रता तर फार महत्वाची आहे, समानित्व मदंबित्व आणि सा शांतीर अर्जवम. पण सगळ्यात महत्वाचं आहे आचार्योपासनम. आचार्योपासना फार महत्वाची आहे. जोपर्यंत आपण गुरुना शरणागत होत नाही तोपर्यंत हे ज्ञान आपल्याला मिळत नाही. म्हणून गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम सगळं वर्णन भगवद्गीतेमध्ये आहे. पण योग्य गुरुकडे जाऊन आपण जोपर्यंत त्याची सेवा करत नाही तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हा एक सिक्रेट मंत्र आहे तसं बघितलं तर. आता खूपसे लोक अशा मार्गाने त्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी अनेक मार्ग, सक्सेस होण्याचे एवढे मार्ग, सगळं काही सांगतील. तर पण आध्यात्मिक मार्गामध्ये परिपूर्णता मिळवण्यासाठी, सक्सेस मिळवण्यासाठी काय आहे, कुठला तो की वर्ष आहे ज्यामध्ये आपण हे बरोबर हे सगळं काही मिळवू शकतो. गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम ते म्हणजे एका श्लोकामध्ये तद्विधी प्रणिपातेन ही विधी आहे. परिप्रश्नेन सेवया, गुरूंकडे जाणं, प्रामाणिक नम्रपणे प्रश्न विचारणं, त्यांची सेवा करणं, या प्रकारे जेव्हा आपण या विधीमध्ये लागतो तेव्हा आपल्याला हे ज्ञान सहज येत. सहज म्हणजे कसं? गुरूंच्या कृपेनं. गुरूंची कृपा झाली की भगवंतांची कृपा होते. म्हणून हे मात्र आजकाल जगामध्ये कोणाला नाही समजणार, आणि ह्याच्यानंतरचा काळ तर आणखीन कठीण होत जाणार. कोणाला कशा प्रकारे गुरूंकडे गेलं पाहिजे हे देखील कोणाला कळणार नाही. तर म्हणून आपण भाग्यवान आहोत, आपल्याला हा मार्ग मिळाला. त्या प्रकारे आपण या मार्गामध्ये गुरूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे सर्व काही शक्य आहे. गुह्यतरम ज्ञान, राजविद्या हे सर्व मिळवणं सहज शक्य होईल. हरे कृष्ण. कोणाला काही टीका टिप्पणी? काय नाही सांगितलेलं आहे? आहे ना सांगितलेलं, तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही सांगितलं नाही त्याला. आहे सगळं वेदांमध्ये वर्णन आहे, प्रत्येक कृमी कीटकांचं पण वर्णन आहे. एवढंच काय जे आपल्याला अजून शास्त्रज्ञ काहीच शोधलेलं नाही, पण निदान कल्पना देखील करू शकत नाही. तर थोडक्यात पुन्हापूर कोल्हापूरचे आहेत बहुतेक, त्यांनी सत्स्वरूप महाराजांचे कुठल्या याच्यामधून वाचलेले बहुतेक, ते सांगतात नाही मी की अशी एखादी कल्पना करा जिचं अस्तित्व या जगामध्ये नाही, असं करू शकत नाही आपण. कारण काही जी कल्पना आपण करू तिचं अस्तित्व आहे. आपण म्हणू सोन्याचा पक्षी, सोनं पण आहे पक्षी पण आहे, म्हणून तर आपण कल्पना केली सोन्याचा पक्षी. तर अशी कल्पना होऊ शकणार नाही की तिचं अस्तित्व या जगामध्ये नाही. तस व्यासोचिष्टम जगत सर्वम, व्यासदेवांना माहित नाही अशी एकही गोष्ट या जगामध्ये नाहीये. आणि जे काही व्यासदेवांना माहिती आहे ते सगळं लिखित स्वरूपात वेदांमध्ये आहे. वेद पुराण इतिहास सगळ्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आता दुसरी गोष्ट अशी आपल्याला माहित नाही कारण आपण वाचलेलं नाही. एकदा एक कोर्ट केस होती इस्कॉनची, आणि सिद्ध करून दाखवायचं होतं की या व्यक्तीने लोकांनी चुकीचे आरोप वगैरे लावले होते आणि भक्तांना पकडून नेलं होतं वगैरे. आणि मग काय म्हणतात त्याला, विटनेस बॉक्स काय बरोबर आहे? हा ठीक आहे, अतिल साहेब आहे ठीक आहे. तर विटनेस बॉक्स मध्ये उभा केला भक्तांना, आणि मग विचार बहुतेक राधानाथ महाराजच होते, मला आठवत नाही, फार जुनी गोष्ट आहे, निवृंदांची गोष्ट आहे. उभा केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही ही गोष्ट नाही केली वगैरे कसं काय सिद्ध आहे? एकच प्रश्न त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, जजना उत्तर दिलं, म्हणाले मी जे काय पालन करतो ते सगळं या पुस्तकामधून आहे. तुम्हाला माझ्या जीवनाबद्दल काही प्रश्न असेल तर ही पुस्तकं वाचा, जर तुम्हाला कळेल की माझं जीवन कसं आहे आणि मी तसाच वागण्याचा प्रयत्न करतोय. आता तो जज वाचणार आहे का? वाचला तर बरंच झालं. त्या वकिलाला काही दुसरे आर्ग्युमेंट्स आहेत का? नाही, त्यांनी वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मग उत्तर या सगळ्याच ज्ञान आहे, सगळं काही दिलेलं आहे यामध्ये, केवळ आपण वाचलेलं नाही म्हणून आपल्याला माहित नाही, म्हणून आपण आरोप करतो अगं नाही तसं नाही ते वगैरे वगैरे. शास्त्रज्ञ म्हणून असेच आहेत, त्यांनी वाचलेलं नाही. साधी गोष्ट आहे, न्यूटनचा नियम आपण वाचत होतो, मान्य करत होतो, सगळं काही करत होतो, आणि मग एक छोटस पुस्तक द्रौपादांच्या आज्ञेवरून भक्ती सर्व धनंद महाराजांनी दिलं, सायंटिफिक बेसिस ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस, आणि त्यामधलं एक चित्र आहे अजूनही ते असं काही फिट बसलं ना डोक्यामध्ये, त्यामध्ये दिलेलं आहे की न्यूटन बसला एका झाडाखाली, वरून ऍपल पडला, त्याच्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आता मग त्याच्या खाली कॅप्शन मध्ये भक्ती सर्व धनंद महाराजांनी लिहिलं होतं की न्यूटननी सिद्धांत काढला ठीक आहे, या आधी ऍपल कधी पडतच नव्हते का? पडत होते, पण ह्यांनी नियम काढला म्हणून याचा नियम झाला. मग तेव्हापासून ऍपल पडायला सुरुवात झाली का? नाही. तर हा नियम आधीच आहे. तसं वेदांमध्ये तुम्ही शोधून काढला ही वस्तू, आज अवशेष मिळाले, हो त्याला फोटोग्राफी होते, हे होते, ते होते, सगळं काही होतं, म्हणजे काय? आधी होते ते प्राणी, अजून कितीक प्राणी असतील तुम्हाला माहित नाही, पण म्हणजे शोधून काढल्यावरच त्या प्राण्याचं अस्तित्व आलं का? आहे. मग आता असे किती दिवस तुम्ही लावणार आहे, किती वर्ष लावणार, तोपर्यंत तुम्ही थांबणार आहे का? नाही. कशाला मग व्यर्थ घालवायचं? म्हणून शब्द ज्ञान आत्ताच जाणून घ्या, हे माहिती आहे सिद्ध होणार आहे, तर मग आत्तापासूनच का नाही स्वीकार करत? सिंपल आहे ना. जसं व्योमा नावाचा पक्षी आहे, त्याचं वर्णन येतं, जो एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये उडतो, उडताना अंड घालतो, ते अंड त्या वाऱ्यामधून येत असताना दर्शन होतं, त्याच्यातून पिल्लू बाहेर येतं, ते दुसऱ्याच ब्रह्मांडात जाऊन पडतं. आता कुठे पक्षी तो आणि इथे आला तर कसा दिसेल? आपल्याला वाटेल की मोठा ढग आलेला इथे, सगळं काही व्यापून गेला, पण समजणार नाही आपल्याला पक्षीच आहे म्हणून. नाही, अरे किती विलक्षण गोष्टी आहेत त्या वेळा. सगळं म्हणतात तुम्हाला काय माहिती आहे, काहीच माहित नाही. मराठीमध्ये म्हणायचं टिक्स भर पण ज्ञान नाहीये. हरे कृष्ण. संत श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.